श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 10वा अध्याय आपण घ्यायला सुरुवात केली आणि 10वा अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी फार सुंदर आणि अलंकृत भाषेत आपल्या गुरुदेवांचे नमन केले, स्तवन केले, त्यावरील ओव्या आपण पाहिल्या आणि नंतर गीतेच्या पूर्वार्धात पहिल्या 9 अध्यायाची विषयवस्तू, त्याची संगती आणि त्याच्यावरचा आपला अभिप्राय प्रकट केला। शेवटी माऊली ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायाचे अत्यंत कौतुक करून म्हणतात, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीची याची ऐसे मी म्हणे। म्हणजे 9व्या अध्यायाचे जे कृष्णाचे बोलणे आहे ते अगदी 9व्या अध्यायासारखेच आहे, त्याची तुलना अन्यत्र कुठल्याही वाङ्मयाशी किंवा कुठल्याही गोष्टीशी करता येत नाही। या निवाळा तत्वज्ञीव जाणे जया गीतार्थू आती, हा माझा तत्वबोध, हा माझा निर्णय, हा माझा विचार त्या लोकांना सहज कळेल ज्यांना गीतार्थाची जाणीव आहे। त्यापुढील नमनावरच्या उर्वरित ओव्या आणि त्यानंतर 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजच्या भागाला। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। एथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेती, ते विदग्धा रसवृत्ती म्हणी पैल कथा, देशिये चेनी नागरपणी शांतू शृंगाराते जिणे, तरी ओविया होती लेणे साहित्यासी। मूळ ग्रंथीचिया संस्कृता वरी मराठी नीट पढता, अभिप्राय मानलिया उचिता कवण भूमी हे न चोजवे। जैसे अंगा चेनी सुंदरपणी लेणियासी अंगची होय लेणी, अळंकारिले कवण कवणे हे निर्वचेना। तैसी देशियाणी संस्कृतवाणी एका भावार्थाचा सोकासनी, शोभती आयणी चोखट आयिका। या अध्यायामध्ये आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील। ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल। तर या अध्यायाला विभूती योग असे म्हणतात। मी सुरुवातीला याचा सारांश किंवा प्रस्तावना घेताना सांगितलं होतं की या अध्यायामध्ये देवानी आपल्या 75 विभूती अर्जुनाला सांगितल्या आहेत, म्हणून याला विभूती योगाचा अध्याय सुद्धा म्हणतात। मराठी भाषेतील सौंदर्याने शांत रस शृंगार रसाला जिंकेल आणि ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील। माऊलीचा हा आत्मविश्वास पहा। मराठी भाषेतील सौंदर्याने शांत रस हा शृंगार रसाला जिंकेल। आता संपूर्ण जी ज्ञानेश्वरी आहे ते मुळातच शांत रसावर आहे। भगवद्गीता जर बघितली आपण, भगवद्गीता संस्कृतमध्ये जर जेव्हा पाहतो आपण तर ती आपल्याला जाणवत नाही ती शांत रसात आहे म्हणून, पण त्याचीच ही टीका ज्ञानेश्वरी नामक भावार्थ दीपिका नामक याच्यामधला मुख्य रस नवरसांमधला हा शांत रस आहे। मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हीचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही। ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, म्हणजे आता सुंदर शरीर असेल तर अलंकार शोभून दिसतात आणि कुरूप शरीर असेल तरी अलंकार शोभून दिसतात, पण सुंदर शरीरावर जरा जास्त शोभून दिसतात। अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही बरं। शरीरामुळे सोन्याला शोभा आली की सोन्यामुळे शरीराला शोभा आली हे काही आपल्याला निर्णय घेता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे माऊली म्हणतात की माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात, त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका, विशेष लक्ष देऊन ऐका. उठावलिया भावा रूप करीता रसवृत्तीचे लागे वळप, चातुर्य म्हणे पळप जोडले आम्हा, तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. तैसा चराचर परम गुरु चतुर चित्त चमत्कारू, तो एका यादवेश्वरू बोलता जाहला. ज्ञान देव निवृत्तीचा म्हणे काई बोलिले श्रीहरी तेणे, अर्जुना आगव्याची मातू अंतकरणे घडवता हासी. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असताना श्रृंगार इत्यादी जे नवरसांचा वर्षाव होतो ना, आणि चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, इतका त्या रसांना आपसामध्ये कॉम्पिटिशन व्हायला लागते. आता वरच्या ओवी सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले आणि मग अमर्याद गीतातत्व रचले म्हणजे गीतेवर टीका केली असे होईल. याप्रमाणे संपूर्ण जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारे असे जे यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण ते बोलले ते ऐका. किती सुंदर ओवी आली ती, तैसा चराचर परमगुरु चतुर चित्त चमत्कारू. हे मौलीच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे बरं, चतुर चित्त चमत्कारू, आणि तो ऐका यादेश यादवेश्वरू बोलता झाला. इतकी सुंदर भाषा ही आहे. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णांनी काय भाषण केले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तू सर्व गोष्टींनी अंतकरणाचा धड आहेस, म्हणून पूर्ण अंतकरण उघडून ठेव आणि निवांतपणे आता मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष दे. श्री भगवान वाच भूय एवो महाबाहो शृणु मे परमं वचाः, यत् तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाव, माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले, एवं टाचे नव्हे भुले पुरते आहे, घटी थोडेसे उदक घालिजे तेणे नगळे तरी वरीता भरिजे, तैसा परिसौनी पाहिलासी तव परिसामिजे ऐसेची होतसे, अवचितयावरी सर्वस्व सांडिजे चोख तरी तोची भांडारी कीजे, तैसा तू आता माझे निजधाम की. तैसे अर्जुनाये उते सर्वेश्वरे पाहुनी बोलिले आदरे, गिरी देखोनी सुभरे मेघु जैसा, तैसा कृपाळुआंचा रावू म्हणे आईके गा महाबाहू, सांगितलाची अभिप्रावू सांगेन पुळती, प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिके तरी वाहो नुबगिजे, पिकासी निवाळू देखिजे अधिकाधिक. आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले त्यामुळे तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले, त्यात ते अपुरे नाही, तुझे पूर्ण लक्ष आहे असे मला आढळून आले. ज्याप्रमाणे घागरीत थोडेसे पाणी घालावे आणि ते गळाले नाही तर मग आणखी जास्त भरावे, अगदी त्याप्रमाणे तू ऐकावे म्हणून सांगितले तेव्हा तुला आणखी ऐकावेसे वाटत आहे असे आम्हाला लक्षात आले आणि म्हणून आम्ही तुला आणखी आणखी सांगू लागलो. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे आणि तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर मग त्यालाच खजिनदार करावा. अगदी त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. आता माऊलीला त्यावेळी त्यांच्यासमोर बसलेले श्रोते जे असतील त्यांच्यावर सुद्धा आणि पूर्वाग्रह करून अर्जुनावर श्रीकृष्णाची भिस्त दाखवून माऊलीनी ही जी संगत लावलेली आहे त्यावरून स्पष्ट दिसते की माऊलीला सुद्धा हे माहीत आहे की लोकांचं एकाएकी लक्ष लागत नाही, म्हणून लोकांचं लक्ष इकडे आणखीन आकर्षित करण्यासाठी मला वाटते हे भाषा सौंदर्य आहे. ज्याप्रमाणे म्हणतात ना की एखादा कोणी मनुष्य आपल्या अवतीभोवती असेल औचित यावरी सर्वस्व सांडीजे, एखाद्या विश्वासू असेल तर त्याच्यावर आपण घराची चावीसुद्धा देतो, त्याच्याकडे तिजोरीची चावीसुद्धा देतो. चोख तरी तोची भांडारी की जे, मग त्यालाच आपण सिक्युरिटी गार्ड करतो किंवा ट्रेझरर करतो किंवा खजिनदार करतो. तैसा तू आता माझी निजधाम की, अर्जुना माझ्यासाठी तू आता असाच झाला आहेस, म्हणून तुला मी जे काही मला सांगायचं आहे ते मी पूर्णपणे सांगतो. याप्रमाणे सर्वांचे प्रभू जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून त्याच्याबरोबर प्रेमाने बोलाव्यास लागले. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघाची दाट फळी येते अगदी त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे अजानुबाहू अर्जुना ऐक, अजानुबाहू अर्जुना ऐक, सांगितलेलाच मतलब आम्ही तुला पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर त्याची मग मशागत करण्याचा कंटाळा कधी करू नये. करतो ना आपण वखरवाही, चांगलं पिकत असेल तर आणखी वखरवाही करायला आपल्याला मजा येते, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. पुळत पुळती पुटे देता जोडे वाणीची अधिकता ते सोने पांडुसुता शोधूची आवडे तैसे येथ पार्था तुझ आभार नाही सर्वथा आम्ही आपुल्याची स्वार्था बोलोनी आम्ही अगा बाळका लेव विजय लेणी त्याप्रमाणे ते काय जाणे तो सोहळा भोगणे जननी सिदृष्टी तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे तव तवा मुचे सुख दुणावे ऐसे असे आता सो हे विकडी मज उघड तुझी आवडी म्हणोनी तृप्तीची सवडी बोलता न पडे. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुठे दिली असता त्याचा कस अधिक अधिक वाढत जातो, अर्जुना ते सोने शुद्ध करावेसेच वाटते. म्हणजे जितका कस वाढेल जितकी त्यात चमक येईल तर आणखीन त्याच्यावरती कस चढवावा असा वाटतो. अर्जुना अगदी त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यामध्ये तुझ्यावर मुळीच उपकार केला असे नाही, म्हणजे तुझ्यावर उपकाराचे ओझे हे अजिबात नाही, कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठीच बोलत आहोत. म्हणजे तुला जी गोष्ट चांगली समजावून सांगू तर आम्हालाच आनंद वाटेल. अरे मुलाला दागिने घालतात पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्यांना जाणते काय? दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगावयाचा असतो, त्या मुलाला काय कळते? अगा बाळका लेव विजे लेणे, त्याप्रमाणे ते काय जाणे, बाळकाला काय कळते? तो सोहळा भोगणे जननीय सी दृष्टी, तो सोहळा तर फक्त आईनेच भोगायचा असतो. अगदी त्याप्रमाणे तुझे सर्व हित जस जसे तुला समजेल तस तसा आमचा आनंद दुप्पट होतो अशी वस्तुस्थिती आहे अर्जुना. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे, तुझ्यावर माझे उघड उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट नाही, म्हणजे तृप्ती होतच नाही, म्हणजे तुझ्याशी बोलणे मला कधी पुरेसे वाटतच नाही, म्हणून मी नुसता बोलत जातो आणि तू ऐकत जातोस। आम्हाई तुल्याची कारणे तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतकरणे अवधान दे। ऐके ऐके सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवनी परब्रह्म तुझखे वासी आले। तरी किरीटी तू माती नेणसीना निरुते, तरी गाजो मी येथे ते विश्वची हे। आम्हाला एवढ्या करताच तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते, परंतु हे असू दे, तू मनापासून माझ्या गोष्टीकडे लक्ष दे। तर अर्जुना ऐक ऐक, मर्मज्ञ अर्जुना आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक। हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून आला, आणि हा अक्षराचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास प्रत्यक्ष परब्रह्मच आला किंवा ब्रह्मच आला असे समज। तरी अर्जुना तू आम्हाला खरोखर जाणत नाहीस ना, तरी जाणत नसलास तरी सांगतो, येथे जे आम्ही तुझ्या पुढे उभे आहो तो दिसतो एवढे मर्यादित नसून आम्ही म्हणजे हे विश्वच आहो। इथे पहिल्यांदा अर्जुनाला खूणगाठ पटवून दिली आहे श्रीकृष्णाने। खूणगाठ पटवून दिली की अर्जुना मला तू फक्त एवढाच मर्यादित नको समजू राजा, तुला खरी गोष्ट माहीतच नाही आहे।
नमे विदु सुरगणा प्रभवन्न महर्षया, अहम आदिरिहि देवानां महर्षिणां च सर्वशा।
देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहीत नाही, कारण देव आणि महर्षी या सर्वांचे आदि कारण तो मीच आहे।
एथ वेद मुके जाहाले मन पवन पांगुळले, राती वीण मावळले रवी शशी। उदरीचा गर्भू जैसा नेणे मायेची वयसा, देवांसी मी तैसा चोजवेना। आणि जळचरा उदीचे मान मशकानोलांडवे गगन, तैसे महर्षींचे ज्ञान नेणे माते। मी कवण केतुला कवणाचा कैं जाहला, निरुती या करीता बोला युगे गेली। महर्षियाणिया देवा येरा भूत जाता सर्वा, मी आदी म्हणोनी पांडवा जाणता वघड। उतरले उदक पर्वत वळघे का वाढते झाड मुळी लागे, तरी म्या जालेनी जगे जाणिजे मी।
या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येईना, मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना, सूर्य आणि चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रींशिवाय मावळले, म्हणजे ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करूच शकले नाही। येथ वेद मुके झाले मन पवन पांगुळले, मन आणि प्राण यांची गती संपली, राती वीण मावळले रविशशी, दिवस रात्र काही न समजता चंद्र आणि सूर्य दोन्हीही मावळून गेले, त्यांना मी कधी कळूच शकलो नाही। ज्याप्रमाणे पोटात असलेला गर्भ आपल्या आईचे वय कधी जाणू शकतो का? कधी जाणू शकत नाही। अगदी त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही, देवांना काय कळेल मी काय आहे ते। आणि अगदी ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला कधी जाणू शकत नाही। मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो, या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली। मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे त्यांना अत्यंत कठीण आहे. मी कवण केतुला कवणाचा कैज आला, कुठून आलो, केवढा आहे, कोणाचा कोण आहे, निरुती याकरिता बोला युगे गेली. हे जर जाणून घ्यायचं असेल तर कितीतरी युगे निघून जातील. ऋषींना मुनींना सुद्धा हे कळू शकत नाही. पर्वतावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर मग माझ्यापासून झालेल्या जगांकडून मी जाणला जाईल. हे सर्व सांगायचं म्हणजे या सर्व जगाला उत्पत्ती कारण माझी माया, माझी प्रकृती, जे सर्व माझ्यापासून उत्पन्न होते ते जर माझ्यापासून उत्पन्न झाले तर ते मला कसे काय जाणू शकते.
का गाभे वने वटू गिवसवे तरंगी सागरू साठवे का परमाणू माझी सामावे भूगोलुहा तरी मिया जालिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया होवावा अवकाशुगा ऐसा ही जरी विपायी सांडुनी पुढील पायी सर्वेंद्रियांसी होये पाठ मोराजो प्रवर्तला ही वेगू बहुडे देह सांडुनी मागली कडे महाभूतांचिया चढे माथ्यावरी.
अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल किंवा लाटांमध्ये जर समुद्र साठवला जाईल किंवा पृथ्वी जर परमाणूच्या आतमध्ये सामावेल असे जर झाले तर मग अर्जुना माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना किंवा महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होण्याचा लाग आहे. अन्यथा त्यांना हे कळणारच नाही की मी कोण, केवढा, कुठे. असा जरी मी जाणण्याला कठीण आहे तरी कदाचित जो कोणी बाह्य वृत्ती टाकून देहादी अनात्म तत्वांकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो म्हणजे आपली सगळी वृत्ती अंतर्मुख करतो, देहादी अनात्म तत्वांकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तेथून वेगाने माघारी फिरतो. स्थूल, सूक्ष्म व कारण ही तिन्ही प्रकारचे शरीर ही तिन्ही प्रकारचे शरीरे टाकून विचाराने यांचा निराश करून पंचमहाभूतांच्या माथ्यावर जो चढतो ना आणि त्या पंचमहाभूतांचा निराश करतो त्याला हे जाणण्याचा चान्स असतो की मी कोण, केवढा, कुठून आलो. अशा प्रकारे माऊली एक हिंट करतात की ज्यांनी आपली सर्व वृत्ती ज्यांनी आपल्या सर्व वृत्ती आतमध्ये आणल्या आहे म्हणजे अंतर्भूत केलेले आहे, आतला प्रवास ज्याने सुरू केला आहे तोच हळूहळू माझ्यापर्यंत येऊ शकतो. अशा प्रकारे 10व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांवरचं निरूपण आपण आज ऐकलं. आज आपण इथे थांबू आणि उद्या 3र्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊया.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.